नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां की सरकारच्यो येवजण्यो आनी धोरणां तळागळा मेरेन चालीक लावपाच्या प्रक्रियेंत नागरी सेवांचो मुखेल वांटो आसा. आयज नवी दिल्लीन नागरी सेवा दिसा निमतान आयोजित कार्यावळींत ते उलयताले. राजधानी दिल्लीन येवजण्यो करूं येतात, पूण पयसुल्ल्या गांवांनी फळादीक परिणाम दिवंक येतात जेन्ना त्यो येवजण्यो खऱ्या अर्थान चालीक लायतात. सरदार वल्लभभाई पटेल हांकां अखिल भारतीय सेवांचो जनक म्हणत उपराष्ट्रपतींनी सांगले की सरदार पटेल हांणी सेवा आनी एकचाराच्या भावनेन देशाक एकठांय हाडला.
सरदार वल्लभभाई पटेल जी युनिफाइड इंडिया पॉलिटिकली एंड एज द आर्किटेक्ट ऑफ द सिविल सर्विसेस ही ब्रॉट द नेशन टुगेदर एंड अ शेयर्ड स्पिरिट ऑफ सर्विस एंड यूनिटी. मेनी ऑफ द Civil service, IAS, IPSs are serving that state only. This is where the integration of the country is getting strengthened.
तीन दिसांच्या जर्मन भोंवडेर आशिल्ले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज दनपारां बर्लिनांक पावले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री सिंग हांणी म्हटलां की म्युनिक सावन बर्लिनाक वचपाच्या वेळार तांकां जर्मन वायुसेनेच्या खाशेल्या विमानांतल्यान सेवा मेळ्ळी. बर्लिनांत पावतकच तांचो लश्करी भोवमान केलो. ताचे आदी आयज श्री सिंग जर्मनीतल्या म्युनिक शारांत पावले. ह्या भेटी वेळार तांणी आपले जर्मन समकक्ष बोरीस पिस्टोरियस आनी हेर वरिश्ठ फुडाऱ्यां कडेन द्विपक्षीय उलोवणी करून दोनूय देशांमदली रणनिती संरक्षण भागीदारी आनी घटमूट करपाचेर भासाभास केली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारताचे महान आध्यात्मीक गुरू आदी शंकराचार्य हांकां तांच्या जयंती निमतान आदरांजली ओपल्या. आदी शंकराचार्य हांणी सामाजीक सलोखो घटमूट करपा खातीर देशभरांत संस्था उबारल्यो ज्यो आयज लेगीत पिळग्यांक मार्गदर्शन करतात अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी म्हटलां. प्रक्रिया उद्देगा खातीरची उत्पादन संलग्न उर्बा म्हळ्यार PLI येवजण ही भारतातली अन्न प्रक्रिया वाठाराच्या उदरगतीचो एक मुखेल चालक म्हणून उदेला. वाढलेल्या विक्रेक उर्बा जोडून ह्या येवजणेन गुंतवणुकीक चालना दिल्या, उत्पादनाची ताक वाढयल्या आनी भारतीय अन्न उत्पादनाची जागा संवसारीक पावड्यार घटमूट केल्या. मूल्यवर्धन सूक्ष्म लघु आनी मध्यम उद्योगाचो सहभाग आनी बाजरी आधारीत उत्पादनाचेर भर दिल्ल्यान सर्वसमावेशक विकासाक हातभार लागला. देशभरातली घरगुती LPG पुरवण सुरळीत आसा आनी देशभरातल्या खंयच्याच LPG वितरकाकडे पुरवठो खंडीत जाल्ल्याची माहिती मेळूंक ना अशें सरकारान सांगले. मंगळारा नवी दिल्लीन अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडीविशी आंतर मंत्रालयीन माहिती दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले, आंतरराष्ट्रीय बाजारांत कच्चे तेल आनी LPG दर वाढले तरी सरकारान LPG घरगुती पुरवण कसलोच खंड पडनासतना सुनिश्चित करपाचो यत्न केला. भारतान टांझानियातल्या दार एस सलाम हांगच्या श्री हिंदू मंडळ रुग्णालयाक 2 टन जीवनावश्यक वैजकीय साहित्य पावयला, जाका लागून उदेंत आफ्रिकेतल्या देशावांगडा भलायकी सेवा सहकार्य अधिक घट करपाची भारताची मानवतावादी मजत आनी वचनबद्धता अधिक घटमूट जाल्या. संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अगरवाल हांणी ग्रेटर नोयडा हांगा 2024-2025 वर्साचो भारतीय एपिग्राफीचो म्हळ्यारूच पुरालेखनाचो अभ्यास करपी शास्त्राचो वर्सुकी अहवाल जाहीर केलो. मंगळारा सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान संस्कृताय मंत्रालयान सांगला की ह्या अहवालान देशभरातल्या एपिग्राफीक वावराचो व्यापक नियाळ दिला. ह्या कामांत शिलालेख सोदून काडप, दस्तावेजीकरण करप, व्याख्या करप, तिगोवन दवरप हाचो आस्पाव आसा अशें मंत्रालयान सांगले. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कोंकणी वृत्त निवेदक घेवपाचे आसात. ते खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा. पिराय 21 ते 50 वर्सां आसूंक जाय. ह्या पदा खातीर 17 मे 2026 मेरेन अर्ज करपाक मेळटले. अधिक म्हायती खातीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडेन संपर्क करचो. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स ह्या पंगडामदी खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.